नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण झाली. जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 या दिवशी केली होती. प्रधानमंत्री जनधन योजना ही व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण किंवा निमशहरी भागात 67% खाती उघडण्यात आली असून महिलांच्या मालकीची 56% खाती आहेत. या योजनेनं दूरवरच्या भागात राहणाऱ्या वंचितांना औपचारिक वित्तीय क्षेत्रात आणलं आहे. ही योजना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात यशस्वी आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी एक असल्याचं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहेत. 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत ही त्यांची पहिलीच शिखर बैठक असेल. संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यावर या बैठकीत चर्चा होईल. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी 31 तारखेला चीनला जाणार असून शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी येत्या 31 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 125वा भाग असेल. कापसाच्या गाठींवरच्या आयात शुल्कात दिलेली सूट 30 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वस्त्रोद्योगात कापसाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी सरकारनं कापसाच्या गाठींवरच्या आयात शुल्कात 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत सूट दिली होती. छत्तीसगडमधल्या नारायणपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी मारले गेले. जवळपास 8 तास ही चकमक सुरू होती. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. राज्यात उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवात आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिभावानं निरोप दिला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली असून नागरिकांना तिथेच विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडल्यानं पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रेणापूर प्रकल्पात येणारी आवक लक्षात घेऊन आज सकाळी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून 1117 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरच्या गावातल्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्यानं धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून 5241 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 475.8 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला. सर्वाधिक 574.4 मिलीमीटर पावसाची नोंद वाशी तालुक्यात झाली. जालना जिल्ह्यातही काल रात्री बहुतांश भागात पाऊस झाला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99% पोहोचला आहे. धरणात सध्या 49,426 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून 18 दरवाजातून 37,728 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातही मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. अनेक नदी नाल्यांना पाणी आलं असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मुखेड रोड बंद झाला असून दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देगलूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निजामसागर जलाशयातून पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे नांदेड हैदराबाद रेल्वे मार्ग बंद झाला आहे. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. काचीगुडा नगरसोल आणि काचीगुडा पूर्णा या गाड्या आज रद्द करण्यात आल्या. मुंबई लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस नांदेडहून काझीपेठ सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आली आहे. अमरावती तिरुपती आणि नारखेड काचीगुडा या रेल्वेगाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा यानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. सिंगफील्ड चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळाल्यामुळे तो यासाठी पात्र ठरला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10